भाग 33। जर आपण पाप कर्यास, लूक यांना 15:11-32 वचन आणि 1 योहान यांना 1:7-9 वचन। जर एखादा माणूसनं पाप करणा तेव्हा काय होई, येशू ख्रिस्तीने एक गोष्ट आखना। एक तरुण माणूस घर सोडून लांब गया आणि त्यानं त्या गावमा सर्व वाईट गोष्टी करणा, व्यभिचार, दारू, तंबाखू बऱ्याच वाईट गोष्टी करणा आणि आपला पैसा वाईट गोष्टीसमा उडावना, तेव्हा ते देशमा मोठा दुष्काळ पडना। त्यानं सगळा पैसा वाईट गोष्टीमा उडावना, मग तो उपाशी राहायला लागना। तो गरीब होईना, मग त्याला त्यांना वाईट गोष्टीसना पश्चाताप होईना। मग तो आखना, मी देव आणि मनी आभासना विरुद्ध पाप करणास, मग तो शुद्धीवर म्हणा आणि आपला आभासनगर जावाना विचार करना। मग एक दिवस त्यानं आपला आभासनगर जावाल निघना, त्यानं आखना मै खूप वाईट गोष्टी करणार आखनास, तरी सुद्धा त्यासनी आभासनी त्यांनावर खूप प्रेम करणार, तरी त्यांनी आभासनं त्याचवर कृपा करणार, त्याचवर प्रेम करणार आणि आपल्या पोऱ्याला जोई धावत गया आणि त्यांना गळामा पडना आणि त्यांना खूप मुकालेना आणि त्याचवर त्यांना प्रेम करणार आणि त्यानं त्याला त्यांना सर्व गुणाने क्षमा करणार, त्यांना परत त्याला घरमा लिना। तसा जर आपण पाप कर्या आणि खऱ्या अंतकरणानं पश्चाताप कर्या आणि देव ते ओळख, तो देव आपली पापनी क्षमा कर आणि आपल्यावर अशाच प्रकारे प्रेम कर, जो माणूस पापनी क्षमा मांग आणि देव त्यावेळी आणि देव त्याला क्षमा कर, त्यासाठी स्वर्गमध्ये आनंद करू।